प्रार्थना सामूहिक प्रेरणेचा हुंकार. लेखक प्राध्यापक शरद हेबाळकर. प्राध्यापक शरद हेबाळकर यांनी लिहिलेली प्रार्थना सामूहिक प्रेरणेचा हुंकार ही पुस्तिका वाचकांच्या हाती देताना आम्हाला आनंद होतोय. संघाची प्रार्थना हा समाजाचा महामंत्र आहे. सामूहिकरित्या म्हटली जाणारी ही प्रार्थना आहे. मंत्राचं सामर्थ्य या प्रार्थनेत आहे. संघस्थानावर म्हटल्या जाणाऱ्या या प्रार्थनेनं स्वयंसेवकांमध्ये अनुशासन निर्माण होतं. रोज म्हटल्या जाणाऱ्या या प्रार्थनेची किमया काही वेगळीच आहे. प्रार्थनेचं हे महत्त्व प्राध्यापक हेबाळकर यांनी या पुस्तिकेद्वारे सुबोधपणे मांडलं आहे. आणि प्रार्थनेतील प्रत्येक ओळीबद्दलची चर्चाही त्यांनी इथे विस्ताराने केली आहे. संघस्थानावर रोज म्हटल्या जाणाऱ्या या प्रार्थनेचं महत्त्व केवढं मोठं आहे हे इथं वाचकांच्या अगदी सहज लक्षात येईल. प्रार्थनेचं महत्त्व विशद करणारं सहज सोप्या शैलीतलं हे लेखन वाचकांना आवडेल असा आम्हाला विश्वास वाटतो. अग्निपुंज. आपण स्वयंसेवक आहोत. निखारे कुठेही ठेवले तरी ते आसपास उष्णता निर्माण करतात. त्याचप्रमाणे प्रत्येक स्वयंसेवकांनी एक एक अग्निपुंज बनून प्रत्येक क्षेत्रात आपले गुण, आपली तेजस्विता, आपला मधुर व्यवहार यांच्याद्वारे प्रभाव निर्माण केला पाहिजे. पूजनीय गुरुजींनी अत्यंत समर्पक शब्दात केलेलं हे स्वयंसेवकाचं वर्णन आहे. संघाच्या स्वयंसेवकाला त्यांनी अग्निपुंज म्हणलंय. आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा समाजावर उमटवणारा, आपल्या तेजस्वीतेनं प्रभाव निर्माण करणारा आणि आपल्या मधुर व्यवहारानं समाजात आत्मीयता, समरसता निर्माण करणारा स्वयंसेवक हा खरोखरच अग्निपुंज असतो. असे लक्ष लक्ष अग्निपुंज संग्रहित होऊन विराट हिंदू संघटन आज प्रत्यक्षात उभं राहिलं आहे. यालाच हिंदू समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने ओळखतो. पण 1925 संघाचा प्रारंभ झाला तेव्हा स्वयंसेवक या शब्दाचा अर्थ काही वेगळाच होता. कुचेष्टेनं त्यावेळी असं म्हटलं जात असे, ना बाप का डर ना माँ का डर, बेटा निकला व्हॉलंटियर. व्हॉलंटियर म्हणजे स्वयंसेवक. अशा स्वयंसेवकांचे अग्निपुंजांमध्ये परिवर्तन कसं झालं, हा चमत्कार कसा घडला आणि आजही प्रत्यही संघाच्या शाखेत येणारा स्वयंसेवक कसा घडतो. स्वयंसेवक कसा घडतो. स्वयंसेवक घडण्याची ही प्रक्रिया संघाच्या कार्यपद्धतीतून घडते. तीही अगदी न कळत घडते. आज शाखेत नवीन आलेल्या बालाला किंवा तरुणाला मी आता स्वयंसेवक म्हणून घडवतो असं काही त्या शाखेचा मुख्य शिक्षक किंवा कार्यवाह म्हणत नाहीत. शाखेत प्रथमच येणारी व्यक्तीसुद्धा फार विचारपूस करून, मनाशी निश्चय करून आलेली नसते. पुष्कळदा अगदी लहानसं काहीतरी निमित्त घडतं आणि ती शाखेत येते. कुणी कार्यक्रमाच्या निमित्तानं येतो, कुणी उत्सवाच्या.
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.